ओमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। आज या ठिकाणी भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा पारितोषक वितरण समारंभानिमित्त प्रमुख उपस्थित माननीय उषाताई ढोरे महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माननीय श्री अजित पवार अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा, संतोष पाटील अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सौ मनीषाताई प्रमोद पवार सभापती शिक्षण मंडळ, आणि या ठिकाणी आमचे स्नेही देवळेकर सर आणि इनामदार सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि या सर्वांच्या आणि आणखी एक दोन नगरसेवक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आणि या ठिकाणी मुख्याध्यापक वर्ग खास करून ज्यांनी आम्हाला या उपक्रमासाठी अतिशय चांगली प्रेरणा दिली, शिक्षक वर्ग आणि उत्साहाने ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि या विद्यार्थ्यांचे सर्व पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वप्रथम इस्कॉन श्री गोविंदधामच्या वतीने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। इस्कॉनच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही गेली अनेक वर्ष साजरा करत आहोत। मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद वाटतोय की इस्कॉन या संस्थेच्या वतीने संपूर्ण जगभर जवळजवळ 50 कोटी भगवद्गीतेचं वितरण झालेलं आहे, आणि खास करून नीतिमूल्याचं शिक्षण देण्याच्या माध्यमातून आम्ही हा जो उपक्रम राबवतोय पिंपरी चिंचवडमध्ये आम्हाला या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, कारण या ठिकाणी सर्वच शाळा आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य करतायत आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही ही हा जो उपक्रम आहे हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांच्यापर्यंत नेलेला आहे। संपूर्ण भारतभर जवळजवळ 20 लाख मुलांनी या अशा उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे, आणि आज ही एक काळाची गरज आहे। मी खरोखर सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा खूप आभारी आहे, कारण तुम्ही सर्वांनी आम्हाला ही एक परवानगी दिली की आपल्या शाळेमध्ये येऊन अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्यासाठी, आणि मी सर्वांना असं निवेदन करेन की खरोखर भगवद्गीतेचं ज्ञान ही एक काळाची गरज आज झालेली आहे। मला या ठिकाणी सांगायला फार आनंद वाटतो, मी अनेक ठिकाणी सांगतो भगवद्गीता ही सर्वांसाठी आहे, संपूर्ण मानव समाजासाठी भगवद्गीता आहे, असं कोणीही म्हणू शकणार नाही की भगवद्गीता ही केवळ काही ठराविक जातीच्या लोकांसाठी आहे। आज भगवद्गीता जर आपण संपूर्ण वाचली, 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत, त्यामध्ये एकाही श्लोकामध्ये असं कुठं आपल्याला आढळणार नाही की भगवद्गीता ही केवळ ठराविक लोकांसाठीच आहे। एव्हाना मी असं म्हणेन भगवद्गीता ही संपूर्ण मानव समाजासाठी आहे, आणि ज्या व्यक्तीने भगवद्गीतेचा आश्रय घेतलेला आहे त्याच्यासाठी निश्चितच जीवनातल्या सगळ्या समस्या तो सोडवू शकतो। आज जर आपण पाहू समाजाची जी अवस्था निर्माण झालेली आहे, आज राग कोणाला येत नाही बरं, असं कोणी आहे की विशिष्ट धर्माचा व्यक्ती आहे त्याला क्रोध येत नाही? नाही, क्रोध सर्वांना येतो। आज असा कोणी आहे का की ज्याला सुख नको आहे जीवनामध्ये? सर्वांना पाहिजे। आज असा कोणी आहे का की ज्याला जीवनामध्ये भरपूर दुःख पाहिजेत आणि दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र नको आहे, असं कोणी आहे का? नाही, सर्वांना दुःख आहे, दुःखातून मार्ग पडायचा बाहेर पडायचा मार्ग शोधायचा आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला गीतेमध्ये मिळतात। गीतेमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, हाऊ टू कंट्रोल अवर माइंड, आपलं मन नियंत्रित कसं करावं। गीतेमध्ये आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, क्रोधावरती नियंत्रण कसं करावं, हाऊ टू कंट्रोल अवर अँगर। गीतेमध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो। खास करून या ठिकाणी जे विद्यार्थी विद्यार्थिनींनी बसलेले आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हटलं की फक्त बाहेरचा देखावा वाटतो की व्यक्ती दिसतो कसा, याला जास्ती महत्व नाहीये। त्याचं हृदय कोणत्या चांगल्या गुणांनी भरलेलं आहे या गोष्टीला महत्व आहे। आणि म्हणून जेव्हा अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की हे भगवंता, एक वेळ मी हवं तर हवेला थांबू शकतो, पण मी माझ्या मनावरती नियंत्रण करू शकत नाही। आज संपूर्ण जगभरामध्ये आपण ही समस्या पाहतोय, लहान मुलं असोत की तरुण असोत किंवा वृद्ध असोत, एकमेकाला मारायला, एकमेकाचा खून करायला या गोष्टींना पुढे मागे बघत नाही आहेत. कारण कुठेतरी नीतीमूल्यांचं जे शिक्षण आहे त्याचा ऱ्हास होत गेलेला आहे आणि या नीतीमूल्याच्या शिक्षणाची गरज आहे. आणि हे शिक्षण आपल्याला अशा या आध्यात्मिक ग्रंथातून निश्चित मिळतं. म्हणून या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही यावर्षी हा जो उपक्रम केला यामध्ये 37 शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि जवळजवळ 1700 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. गेली 4 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि दरवर्षी आम्ही मुलांचे वेगवेगळे अनुभव ऐकतो की तुम्हाला कसं वाटलं. अनेक मुलांनी फार सुंदर अनुभव लिहिलेले आहेत त्यांच्या पेपरमध्ये की हा पेपर सोडवल्यानंतर मला कसं वाटलं, की आमचा या ठिकाणी उद्देश म्हणजे मला आनंद कसा वाटला, हा प्रश्न मला कसा आवडला. तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की भगवद्गीतेचे जे तत्वज्ञान आहे हे खरोखर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणण्यासाठी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज ज्या पद्धतीने एक समाजाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, जसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाटत असतं की मला कुठेतरी स्पर्धा करायची आहे आणि तो प्रत्येकजण स्पर्धेच्या युगामध्ये लागलेला आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये लागल्यामुळे हृदयातली माणुसकी विसरत चाललेलं आहे. म्हणून असं एक मराठीमध्ये म्हटलं जातं की कधी कधी व्यक्ती हा केवळ मला मार्क्स किती मिळतील, मला किती गुण मिळतील याच्याकडे पाहत असतो. पण मी सर्वांना असं सांगेन, निश्चित मार्क्स तर आपल्याला चांगले मिळवायचे आहेतच, पण त्यासोबत हृदयामध्ये ही पण जाणीव पाहिजे माझ्या आजूबाजूला जे माझे मित्र आहेत यांनाही चांगले मार्क्स गुण कसे मिळतील, तेव्हा ती माणुसकी आहे. आणि ही माणुसकी आपल्याला या भगवद्गीतेतून शिकायला मिळते. भगवद्गीता आपल्याला जीवनामध्ये खरोखर एक सुंदर मार्गदर्शन करते, मनुष्य म्हणून आपण कसं जगावं. आणि याच उद्देशाने आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतो की जेणेकरून प्रत्येक मुलांच्या मध्ये हा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, त्याच्यामध्ये चांगल्या गुणांची जोपासना केली जावी आणि खरोखर एक चांगला समाज उभा करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला या मुलांच्यावर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. म्हणून पुनश्च इथे जमलेल्या सर्व शिक्षक, त्यानंतर मुख्याध्यापक आणि जे पालक देखील या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांचा आम्ही मंदिराच्या वतीने खूप आभारी आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला एक सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि मी एवढीच तुमच्या चरणाची प्रार्थना करतो, ही संधी तुम्ही कायमस्वरूपी आम्हाला द्या जेणेकरून आम्ही मुलांच्यापर्यंत पोहोचू आणि या मुलांच्यामध्ये या चांगल्या गुणांचा जे काही विकास आहे तो विकास कसा करता येईल याचा आम्ही नेहमीच या ठिकाणी प्रयत्न करत राहू. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी वेळ काढून आलात त्यामुळे आम्ही खरोखर तुमचे खूप आभारी आहोत. या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू देखील अनेक जण आले, त्यांचे देखील आम्ही खूप आभारी आहोत, ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. तर जवळजवळ 170 मुलांना या ठिकाणी आज पारितोषिक द्यायची आहेत आणि इथे बसलेले जवळजवळ सगळे तेच आहेत आणि 37 शाळेंच्या मध्ये. आणि खास करून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते, प्रत्येक शाळेमध्ये आम्ही 5वी ते 7वी हा एक गट केला होता, 8वी ते 10वी हा एक गट केला होता. शालेय अंतर्गत देखील 3-3 गुण असे काढलेले आहेत, 5वी ते 7वी गटामध्ये 1-2-3 क्रमांक, 8वी ते 10वीमध्ये 1-2-3 क्रमांक अशा रीतीने. आणि संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये 5वी ते 7वी गट आणि 8वी ते 10वी गट. ऐकायची आहेत कोणाची नावं आहेत ती? संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा पहिल्या गटामध्ये, 5वी ते 7वी गटामध्ये आणि 8वी ते 10वी गटामध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पहिला, दुसरा, तिसरा. ऐकायची आहेत नावं? थोडा वेळ थांबावं लागेल कारण पाहुणे आहेत, त्यांचंही मनोगत आपल्याला एक मला माहिती आहे उत्सुकता लागलेली आहे सर्वांना की मला कोणतं, मला बाबा गोल्ड मेडल मिळालं असेल का, सिल्वर आहे का, ब्रॉन्झ आहे का, प्रत्येकाला एक उत्सुकता लागलेली आहे. समोर इतके मोठे मोठे मेडल्स आपण ठेवलेले आहेत, प्रत्येक मुलाला वाटत मला कोणतं मिळणार. मी आज भगवंतांना प्रार्थना करतो, तुम्ही भगवद्गीतेला स्पर्श केलेला आहे, तुम्ही भगवद्गीता वाचलेली आहे, मी भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करेन की तुमचं उर्वरित आयुष्य हे निश्चित सद्गुणामध्ये जाईल, तुमच्यावरती संस्कार चांगले होतील आणि तुम्ही निश्चित आपल्या या देशासाठी खूप मोठं कार्य कराल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.
धन्यवाद प्रभुजी. मी अतिरिक्त आयुक्त माननीय श्री अजित पवार यांना विनंती करते की त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावे.
इस्कॉन आणि गोविंद धामतर्फे आज जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या महापौर माननीय माई ढोरे त्यांच्याबरोबर आलेल्या सभापती शिक्षण मंडळ मनीषाताई पवार असिस्टंट कमिशनर संदीप खोत इनामदार साहेब आणि सन्माननीय सदस्य चौगुले मॅडम मी खास करून गोपती दास आणि त्यांच्या टीमचं चमूचं विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला सगळ्या अधिकारी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं. इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केलाय. मी पहिल्यांदाच अशी इतकी चांगली आणि भव्य वास्तू पाहतोय की ज्याच्यामध्ये आल्यानंतरच मन हरवून जातं. इतकी सुंदर सुबक मंदिर बनवलंय आणि या मंदिरामध्ये तुम्ही इतके भाग्यवान आहात सगळे विद्यार्थी पालक आणि मुख्याध्यापक की तुम्हाला काही काळ इथं घालवायला वेळ मिळतोय. विद्यार्थी तुम्ही तर खूप भाग्यवान आहात की इतक्या लहान वयामध्ये तुम्हाला भगवद्गतीचा टच झालाय. तुम्ही जवळ गेलाय श्रीकृष्णाच्या आणि भगवद्गीतेच्या. इतक्या कमी वयात जवळ जाणं म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचा खरोखर उद्धार झालाय असं समजावं. आणि ही जी हे जे काम केलंय गोपीदी दास आणि सीतापती आणि त्यांच्या सगळ्या मंडळीने खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांचे काम करण्याबाबत महानगरपालिकेचा एक कार्यक्रम होता. आम्ही त्यांना 11 वाजता फोन केला की आम्हाला 2000 विद्यार्थ्यांना जेवण पाहिजे आणि त्यांनी 1.5 ते 2 दरम्यान 2000 विद्यार्थ्यांना जेवण दिलं. आम्ही त्यांना परत एकदा फोन केला की आमच्या सगळ्या मुलांना आम्ही बालेवाडी स्टेडियमला घेऊन जातोय आणि आमच्या 13000 विद्यार्थ्यांना जेवण आणि नाश्ता पाहिजे. आणि ते इतकं प्रेमळ इतक्या अंतकरणांनी ती खिचडी दिली की आजही विद्यार्थी भेटला आणि जेवण कसं विचारलं की इस्कॉनची खिचडी असंच सांगतात. आणि म्हणजे त्या मुलांना इस्कॉन आणि ती खिचडी आणि ते तुमचं जे प्रेम दिलेलं आहे ते तुमच्या कृपेने आणि तुमच्या श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेच्या आणि तुमच्या सगळ्याच्या टीमच्या वतीने संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये गेलेलं आहे. आणि तुम्ही आम्हाला बोलवलं याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो.
धन्यवाद सर. मी आता श्री इनामदार सरांना विनंती करते त्यांनी 2 शब्द बोलावेत.
आंतरराष्ट्रीय कृष्णभवन संघ इस्कॉनच्या माध्यमातून त्यांनी जी भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा संबंध पिंपरी चिंचवडमध्ये राबवलेली आहे, 37 शाळेने त्याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि 1700 विद्यार्थ्यांनी त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपलं कौशल्यही दाखवलंय. ह्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवडच्या प्रथम नागरिक महापौर उषाताई ढोरे मॅडम, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सभापती शिक्षण मंडळ मनीषाताई प्रमोद पवार आणि गोपती दास आणि इतर सर्व मान्यवर, सर्व पालक शिक्षक विद्यार्थी बंधुभगिनी, प्रथमतः इस्कॉन या मंदिरातील सर्व सहकार्यांचं, गोपती दास आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार. मग आपण आभार आणि अभिनंदन कशासाठी करणार आहोत? मित्रांनो, एक तुम्हाला सांगू इच्छितो, गीता ही सर्व ग्रंथांची जननी मानली जाते आणि ज्यावेळेला पांडव आणि कौरवांचं युद्ध झालं, अर्जुनाला जे संभ्रम पडलेला होता की आपण युद्धावर माझ्याच सगळ्या नातेवाईकांना मारायचं का, युद्ध करायचं का, तर त्याचा अर्थ त्याचं मन लक्षात घेऊन श्रीकृष्णांनी सांगितलेली ही गीता आहे. आणि तो चांगल्या भाषेतून सोप्या भाषेत लिहायचं म्हणून तोच ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरी गीता त्याच्यावर लिहिली, अर्थ लिहिला. आणि हे सगळं आपल्यापर्यंत म्हणजे संस्कार संस्कृती भारताची कशी असायला पाहिजे, कशी होती आणि आपल्याला त्यातून काय घ्यायचंय, हे लहान वयातच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महान काम आहे. भारतासारख्या संस्कृत संस्कारमय देशामध्ये हे असणं अतिशय महत्वाचं आहे. मी एक साधा छोटा प्रश्न काही मुलांना आणि विचारणार आहे की मुलांना आपण 37 शाळेमधनं पिंपरी चिंचवडमधल्या मग त्याच्यात कॉर्पोरेशन असेल, जिल्हा परिषद असेल, खासगी शाळा असतील सगळ्या, आज शाळेतून तुम्ही सगळेजण आलेला आहे. आज आपण सकाळी उठल्यापासनं आपल्या दिनचर्येमध्ये शाळेला जाण्याच्या अगोदर जेव्हा आंघोळ करून येतो त्यावेळेला आपल्या मातेला आपण कधी वंदन केले का, नमस्कार केले काय, असं मला फक्त विद्यार्थ्यांनी हात वर करून सांगावं की मी माझ्या आईला दररोज नमस्कार करतो. असे किती विद्यार्थी आहेत? सर, मला आता असं वाटतंय की आपण 37 शाळेमध्ये 1700 विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळे बसले, यातून आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे मला माझ्या आईने जन्म दिलाय आणि मी आईचंच म्हणजे तिला जे द्यायचंय मान तो सुद्धा देऊ शकत नाहीये, तिच्याबद्दल आदरही व्यक्त करू शकत नाहीये. आम्ही तुम्हाला गीतेचा अभ्यास करायला सांगितला, 17 अध्याय, त्याच्या अध्यायातले श्लोक त्यांनी लिहून दिले, त्याचे अर्थ लिहून दिले, त्यातले 52 श्लोक परीक्षा विचारले, क्वालिटी आणि क्वांटिटी वाईज जर बघितलं तर 100% निकाल लागला. पण ते 100% निकाल लागताना त्यातल्या 2 विद्यार्थ्यांना 90% मार्क मिळाले. सगळ्याच विद्यार्थ्यांचं अभिनंदन, 2 त्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. पण आपण काय शिकतोय? माझा धर्म आहे, माझा धर्म हिंदू आहे, त्या हिंदू धर्मामध्ये सर्व आहेत. मगाशी गोपतीजींनी सांगितलं की हा ग्रंथ जो आहे, गीता जी आहे, ती सर्व धर्म यांच्यासाठी आहे. येस, बरोबर आहे, करेक्ट आहे. कारण माणूस कुठल्याही धर्मात असो प्रत्येकाचं रक्त लालच असतं, रक्त हे लालच आहे. आणि ज्यावेळेला ऍक्सिडेंट होतो तेव्हा बाजूला असलेल्या माणसाचंच रक्त घेतलं जातं. हे सगळं जर आहे, ही आपली संस्कृती आहे, ही भारताची संस्कृती, संस्कृती आई वडिलांपासून सुरुवात होती. आपला गुरु कोण पहिला आहे? तर आईचा आहे, नंतर वडील आहेत, नंतर शिक्षक आहेत. पण आपण आई वडिलांनाच विसरतो. दररोज येताना मुलांना तुम्हाला आई डबा देते की नाही, तो डबा गरम असतो की नाही, अन्न रुचकर असतं किंवा नाही, वडील तुम्हाला ड्रेस देतात किंवा नाही, मग हे सगळं देत असताना तुम्ही त्यांना विचारताय, ते विसरण्याचं काम काय, कशासाठी विसरता? कधीच विसरू नका. आता मी 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये जेव्हा सांगितलं की तू आईला नमस्कार करतोस का रे, तर म्हटलं आम्ही अभ्यास करतो की, म्हटलं अभ्यास करतो त्याच्यात हे एक प्रकरण आहे. आईचा स्वभाव, आई हे एक प्रकरण फार मोठं आहे. आणि त्या तो सुद्धा अभ्यास तू प्रथम केलास तर तू परीक्षेत चांगल्या तऱ्हेने मार्क होशील. मित्रांनो, हे सगळं करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण आज जे फक्त बक्षीस घेऊन असं नाही, माझ्या जीवनात सुद्धा इम्प्लिमेंटेशन हा प्रकार आहे तो गीतेच्या द्वारे असला पाहिजे. आणि तो त्यांनी आत्ता सुरुवात केली इस्कॉन मंदिरांनी, अतिशय मनापासून त्यांचा आभार. आणि आपल्या सगळ्यांचे परत एकदा अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना बक्षीस मिळतंय त्याबद्दलही मला मनापासून आनंद आहे. आपण सगळेजण इथून पुढे आपले जे संत आहेत ते ग्रंथ कितले आहेत त्यांचे, कारण संतांची ओळख ही ग्रंथापासून होते, रामदासांची ओळख ही दासबोधापासून आहे, ज्ञानेश्वरांची ही ज्ञानेश्वरीपासून आहे, मग ही तुकाराम महाराजांची, त्यांचा जो ग्रंथ आहे तो सगळ्यांनाच माहीत आहे गाथा. माझ्या जिथं राहणारे 3 हे आहेत तर त्यांनाही आपली माहीत नाही का? असं असायला पाहिजे मित्रांनो. आपलं आयुष्य भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं, ज्ञानानमृत असलेलं तुमचं आयुष्य जावं ही मनापासून इच्छा. संस्कृती आणि संस्कार जपा, तरच भारत देश चांगल्या तऱ्हेने पुढे जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी होतं. मी आता देवळेकर सरांना विनंती करते, त्यांनी दोन शब्द बोलावे.
सन्माननीय व्यासपीठ, आयोजक, पालक, मुख्याध्यापक, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे तुमचा पारितोषिकांच्या स्वीकारण्यासाठीची उत्सुकता खूप आहे, पण दोन शब्द बोलायला सांगितले आहेत त्यामुळे भगवद्गीतेचं मला जे अवलोकन झालं ते माझ्या मतीने एक दोन मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हा सगळे तुम्ही विद्यार्थी आहात आणि आजच्या शाळा आणि शिक्षण सगळं परीक्षार्थी आणि गुणांमध्ये झालं आहे, त्यामुळे टक्केवारीमध्ये भगवद्गीतेचं महत्व कदाचित जे सांगेन ते गोपती प्रभूंनी योग्य अयोग्य सांगावं. पण बहुधा आपण सगळं शिक्षण घेतो ते आपल्या शरीराचे लाड करण्याकरता, खाणं पिणं राहणं विश्रांती घेणं वेगवेगळी सुखं सगळी मिळवणं, आणि त्याचंच दुर्दैवानं शिक्षण आपण सगळे घेत असतो. चांगलं शिकायचं कशाकरता? पैसे मिळवायचे. पैसे कशाकरता? तर या शरीराच्या आनंदासाठी आपण सगळे जगतो. पण मी म्हणजे हे शरीर आहे का? मला वाटतं भगवद्गीता आपल्याला ते शिकवते. मी नुकताच एक लेख वाचला, मागच्या वर्षी नोबेल पुरस्कार जाहीर झाले. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना नोबेल पुरस्कार कशाकरता मिळतात? अत्युच्च असं संशोधन केलं तर त्याच्यासाठीचे पुरस्कार मिळतात. मागच्या वर्षीचा एक पुरस्कार हा आपल्या विश्वाच्या संशोधनाबद्दलचा होता, कॉस्मॉसमधल्या संशोधनाबद्दल, फिजिक्समधल्या संशोधनाबद्दलचा होता. आणि त्या संशोधनात त्यांनी असं मांडलं होतं की हे सारं विश्व हे जे काही आहे ते काही सगळं पदार्थांनी बनलेलं नाही आहे. पदार्थ म्हणजे आपल्याला जे दृश्य दिसतं, हे जसं इथं वस्तू दिसते, आपलं शरीर जे दिसते त्याला आपण पदार्थ म्हणतो. या सगळ्या विश्वातलं या पदार्थाचं प्रमाण किती आहे असं त्या संशोधनात सांगितलं, तर त्यांनी सांगितलं फक्त 9% विश्व हे पदार्थाचं आहे. किती? 9%. म्हणजे त्याचे आपण लाड करण्यामध्ये सगळं लक्ष आणि सगळ्या गोष्टी करतो, आणि मग बाकीचं जे सगळं आहे विश्वामध्ये ते 91% आहे ते त्यांनी त्याला डार्क मॅटर असं म्हटलंय, ज्याच्यामध्ये एनर्जी आहे, ज्याच्यामध्ये स्पेस आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानात हा विचार सगळा मांडलेलाच आहे. व्यक्ती ही पंचकोशांनी बनलेली आहे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. आपण जो विचार करतो तो फक्त अन्नमय प्राणमय, आपल्याला जे दिसतं त्या शरीराचं, पण ते शरीर आपल्या व्यक्तिमत्वातलं फक्त 9% आहे. तुम्ही विज्ञानात कदाचित अभ्यास केला असेल, आपल्या शरीरात कितीतरी लिटर पाणी आहे. आता ते असं आपण मानणार नाही, पण खूप लिटर आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. अवकाश म्हणजे स्पेस खूप आहे. ही सगळी स्पेस काढून टाकली तर व्यक्तीमध्ये फक्त 9% पदार्थ आहे, मग बाकीचं सगळं काय आहे? तर इट इज फुल ऑफ एनर्जी अँड स्पेस, जे मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश, म्हणजे आपलं मन, बुद्धी आणि आत्मा यांनी आपण बनलेलो आहोत. आणि त्याचं पर्सेंटेज जर 91% असेल तर आपण आपल्या शिक्षणामध्ये फक्त 9% अभ्यास करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आधुनिक संशोधन पण तेच सांगतं, हा विचार भारतीय विज्ञानात किंवा भारतीय तत्वज्ञानात तर खूप आधीपासून मांडलाय, पण पाश्चात्य विज्ञान पण आता आज मानतंय की अरे आपण फक्त 9% विचार करतोय. तर मग हे मन, बुद्धी आणि आत्मा हे जे काही 91% सगळा हा सगळा बाकीचा आपल्या व्यक्तिमत्वातला आहे ते समजून घेणं म्हणजे खरं शिक्षण आहे. आणि भगवद्गीता तुम्हाला त्यापर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि यासाठी आयोजकांनी ही परीक्षा, कारण आपल्या विषयांमध्ये असे कुठले विषय नाही आहेत दुर्दैवानं, आपण आपलं विज्ञान आणि बाकी परिस्थिती ज्ञान शिकतो, पण हा जो भारतीय विचार, खरा जो विचार आहे तो आपल्याकडे कुठं मांडला जात नाही, तो शिकण्याची संधी तुम्हाला आयोजकांनी दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा अभ्यास अधिक चांगला करा, तो 91% अभ्यास आहे, बाकीचा अभ्यास कमी झाला तरी चालेल एवढं सुचवतो आणि थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. मी माननीय सौ उषाताई ढोरे, महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना विनंती करते, त्यांनी दोन शब्द बोलावेत.
जय श्री कृष्ण. भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होत आहे, आणि अशा या सुंदर आणि आगळ्या वेगळ्या विषय या ठिकाणी असताना उपस्थितांमध्ये आहे माझ्या पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती मनीषाताई पवार, त्याचबरोबर दुसऱ्या माझ्या सहकारी स्टँडिंगच्या सभासद आरतीताई सोंदे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, त्याचबरोबर आमचे क्रीडा विभागाचे अधिकारी खोत सर, शिक्षण मंडळाचे आमचे मुंडे साहेब, आणि ज्यांच्या उपस्थिती अध्यक्षखाली हे कार्यक्रम असे गोपती दास गुरुवर्य, त्याचबरोबर इनामदार सर, पवार सर, आदरणीय ज्ञानवंत व्यासपीठ, आदरणीय पालक वर्ग आणि आदरणीय की जी भविष्याची 21व्या शतकाची पिढी माझ्या समोर बसलेली आहे, असे सर्वच माझे बालगोपाळ, माझ्या नाती समान असलेल्या सर्व कन्या, सर्वच उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर माझा विषय एकदम वेगळा आहे. समाजसेवा करत असताना अनेक विषयामध्ये आम्हाला जावं लागतं, आमचे विचार मांडावं लागतात आणि त्या विचारांचे आचार विचार मांडत असताना आज एक वेगळाच इस्कॉनच्या सहकार्यानं एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पाहतोय. ज्या पद्धतीनं ज्या शब्दांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी आपल्याला पहिला सांगितला की मुलांना तुम्ही नशीबवान आहात, या सुंदर दालनामध्ये अगदी आगळं वेगळं या ठिकाणचं जे इमारतीचं आहे, हे हॉल जे आहे हा पूर्ण आपल्याला कुठेही त्यामध्ये वीट नाही दिसत, सिमेंट दिसत नाही, पूर्ण लाकडी फर्निचरने केलेलं बनवलेलं हे शांत आणि थंड असं इमारत. यामध्ये तुम्हाला गीतेविषयी यावं लागलं, तुमच्या नशिबानं आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं म्हणून आम्ही नशिबवान आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे मुलांना की या ठिकाणी आपल्याला चांगलं मार्गदर्शन सर्व पाहुण्यांनी केलेलं आहे. मी एवढेच म्हणेन की गीतेचा जन्म कसा झालाय हाय माहिती? गीतेचा जन्म कुठं आणि कसा झालाय? रणांगणावर झालेला आहे, कुरुक्षेत्रामध्ये झालाय, गडबडीत झालेला आहे. लढाई चालू असताना ह्या गीतेचा जन्म झालेला आहे. श्रीकृष्णाने अर्जुनांना हे संदेश दिलेला आहे, माहिती दिलेली, आणि अशा गडबडीच्या ह्याच्यात वेगवेगळ्या कारणामध्ये लढाई चालताना हिचा जन्म झालेला आहे. आणि त्या गीतेचा अभ्यास इस्कॉनच्या मार्फत गोपतीदास यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने म्हणा, विचारसरणीच्या माध्यमातून म्हणा, आपल्याला लवकरच गीतेची माहिती मिळाली गेली आणि त्यामुळं सदोतीस शाळेंनी भाग या ठिकाणी घेतला. काळाची गरज आहे. पुस्तकी ज्ञान देत असताना इतरही ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे, कारण धावतं जग आहे, पळापळीचं जग आहे आणि कुठंही शांतता नाहीये. शांतता शोधायचं काम आता सुरू झालेलं आहे आणि शांतता कुठं मिळती तर ह्याच ठिकाणी मिळत असते, ज्या ठिकाणी कीर्तन भजन प्रवचन सत्संगाच्या माध्यमातून आणि सगळ्याच ठिकाणी एकच अभ्यास असतो गीतेचा. जसं देवांच्या देव फक्त शिवबाबा आहे, तसं सगळं ज्ञानांच्या याच्यात गीता आहे आणि त्या गीतेचा अभ्यासाकरता ज्या विषयामध्ये तुम्ही भाग घेतलेला होता त्याच विषयाला धरून जे काही पारितोषिक या ठिकाणी आपल्याला शाळेला मिळणार आहे आणि ते पारितोषिक सुद्धा वेगळं असणारे. ज्यांनी शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन केलं की या विषयामध्ये भाग घ्या, त्या शिक्षकांचं मनापासून कौतुक करते. त्याचबरोबर ज्या पालकांनी आपल्या पाल्याला या विषयामध्ये इन्व्हॉल्व व्हायला सांगितलं, त्या आई वडिलांचं मनापासून कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते. भरकटत चाललेली युगा, भरकटत चाललेले विचार, भरकटत चाललेली मुलांची प्रगती, हिला कुठेतरी व्यसन घालण्याचं काम इस्कॉन संस्थेने केलेलं आहे. इस्कॉन संस्थेचं मनापासून शहराच्या वतीनं मी अभिनंदन करते. असेच कार्यक्रम तुम्ही घेत चालावं आणि मुलांचे विचार भरकटत चालल्याला कुठेतरी आपण कंट्रोल केलं पाहिजे. संतांच्या भूमीत आपण राहतोय. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जन्मभूमी आणि त्या जन्मभूमीत आपण राहतोय, म्हणजे आपल्याला गीतेचा अभ्यासाबद्दल, गीताबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. जी ज्ञानेश्वर महाराजांच्या, जी तुकाराम महाराजांच्या मध्ये जी शक्ती होती, ती शक्ती आपल्याला तर येणार नाहीये, पण त्यांनी केलेले कार्य, महाराष्ट्राची संतांची भूमी आज आपण पाहत असतो. पालखीला पालख्या जात असतात, लाखोंनी लोक त्या पालखी संघ जात असतात निस्वार्थपणे. ते विचार करत नाहीये की आपण कुठं राहणार, आपण कुठं जेवणार, आपण कुठं आराम करणार, फक्त एकच विचार करत असतात की पांडुरंगाला आपल्याला जायचंय. आणि ह्या संतांच्या विचारांच्या मुळं हे लाखो लोक आज पंढरपूरला पायदर्शनाला जातात. तिथं जात असताना कोणीही उपाशी जात नाही, कोणालाही कुठली अडचण येत नाही, ना निवाऱ्याची ना खाण्याची. इतकी शक्ती असलेल्या ह्या संतांच्या मध्ये आणि ती संतांनी दिलेली साध्या शब्दातून गीतेचा अभ्यास आपल्याला समजून देण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी पुनः त्याच गीतेचा अभ्यास केला आणि ती सर्वसामान्यांना कशी कळण हे आपल्याला समोर मांडलेलं आहे गीता. आणि अशा या गीतेचा बद्दल आपल्याला भरपूर स्वाभिमान, आदर असणं गरजेचं आहे. आणि तोच आदर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. तडीस न्या, शेवटपर्यंत न्या, पालकांनी सहकार्य करा. आणि इस्कॉनने दिलेले हे शिक्षण, ही भगवद्गीता, ही अशीच पुढे चालूच राहू द्या. म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्रात राहतो, दिवाळंदीत राहतो, पिंपरी चिंचवड शहरात राहतो याचा अभिमान आपल्याला वाटणार आहे. मी पुनः एकदा सर्वांचं अभिनंदन करते आणि थांबते.
धन्यवाद ताई. आता आपण अधिक वेळ न घालवता लगेच कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम पूर्ण पिंपरी चिंचवड मधून प्रथम आलेले विद्यार्थ्यांचा आपण बक्षीस समारंभ घेऊया. प्राथमिक विभाग, वैभवी राहुल शेळके, प्रबोधिनी हायस्कूल यांचा, यांना बक्षीस सौ उषाताई ढोरे या देतील. यांनी पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांना एक ट्रॉफी, रोख रक्कम व सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करतो. वैभवी शेळके, प्रबोधिनी हायस्कूल, जोरदार टाळ्या वाजून आपण तिचं अभिनंदन करूया. दुसरा क्रमांक आहे इतिशा खेडेकर, डीआयसी इंग्लिश मीडियम हायस्कूल प्राधिकरण. तिनी पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. मी अजित सरांना विनंती करते, त्यांनी तिचा अभिनंदन करावे.
Thank you.
तिसरा क्रमांक मिळाला आहे वीना मिरेकर, विद्यानंद भवन. मी मनीषाताई यांना विनंती करते, त्यांनी तिला ट्रॉफी, रोख रक्कम व सर्टिफिकेट देऊन तिचं अभिनंदन करावे. सर्वांनी टाळ्या वाजवा. नम्रता नेलगी हिने पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. मोठा गट. मी संदीप खोत सरांना विनंती करते, त्यांनी तिचं अभिनंदन करावं. आठवी ते दहावी गट हिने प्रथम क्रमांक घेतला आहे. अभिषेक इंटरनॅशनल स्कूल शाहूनगर. नम्रता नेलगी अभिषेक इंटरनॅशनल स्कूल शाहूनगर हिने प्रथम क्रमांक मोठ्या गटात मिळवला आहे. तिचा आपण ट्रॉफी, रोख रक्कम व सर्टिफिकेट देऊन अभिनंदन करूया. सर्वांनी टाळ्या वाजून तिचं अभिनंदन करावं. मोठ्या गटात प्रथम क्रमांक. गोविंद बांबले सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी यांनी देखील प्रथम क्रमांक पटकावला आहे. पराग मुंडे सरांना विनंती करते, त्यांनी याचा अभिनंदन करावे. सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी, गोविंद बांबले याचंही आपण ट्रॉफी, रोख रक्कम व सर्टिफिकेट देऊन अभिनंदन करूया. योगेंद्र मागडूम एस बी पाटील हायस्कूल यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. मी शरद इनामदार सरांना विनंती करते, त्यांनी त्याचा सत्कार करावा. आठवी ते दहावी गट दुसरा क्रमांक. योगेंद्र मागडूम एस बी पाटील हायस्कूल यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात. कृष्णाली पवार तिसरा क्रमांक एस बी पाटील हायस्कूल रावेत. मी मनोज सरांना विनंती करते, त्यांनी अभिनंदन करावे. हिने आठवी ते दहावी गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे. प्रणव जांभळे यांनी प्राथमिक विभागामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचे पालक असतील तर त्यांनी यावे पुढे. प्रणव जांभळे त्याची आई आहे. आपण महापौरांच्या हस्ते त्याला सन्मान करूया. प्रणव जांभळे ज्ञान प्रबोधिनी विद्यालय यांनी प्राथमिक विभागात पहिला क्रमांक मिळवला आहे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात. एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल आदिल खान तिसरा क्रमांक यांना महापौराच्या हस्ते आपण त्याचा सन्मान करूया. ह्या मुलाचा विशेष म्हणजे तो मुसलमान असूनही त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल तळेगाव. जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करावे. हा सहावीतला विद्यार्थी असूनही त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं अभिनंदन करायचंय. हे सगळे विद्यार्थी पूर्ण पिंपरींचवर शहरात प्रथम आले आहेत.